नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं योगी जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो, मनशाचें शिक्षण केन्नाच सोंपना. पुस्तकी शिक्षणा परस काळा प्रमाण नवें नवें शिक्षण आत्मसात करप म्हत्वाचें आसा. ताका लागून तरणाट्यांनी सेगीत शिकत रावचें अशें आवाहन गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी केलां. 2026 ते 2047 ह्या काळांत भारताच्या उदरगतीचो विचार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सादर केल्लो अर्थसंकल्प विकसीत भारताची घटमूट बुनयाद रोवपी आसा अशें मत केंद्रीय बायल आनी भुरगीं खात्याच्यो मंत्री अन्नपूर्णा देवी यादव हिणे व्यक्त केला. उदरगतीचे बाबतींत दिवचल नगरपालिकेक गोंय राज्यांतली एक आदर्श नगरपालिका करपा खातीर आपूण सदांच कटिबद्ध आसा अशें मत खासदार श्रीपाद नायक हांणी उक्तायलां. आनी खेळांत, भारत आनी श्रीलंका संयुक्तपणान आयोजीत करपी आयसीसी दादल्यांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट करंड 2026 सर्तीक आयज सुरवात जाली. आतां पुराय खबरो. मनशाचें शिक्षण केन्नाच सोंपना. पुस्तकी शिक्षणा परस काळा प्रमाण नवें नवें शिक्षण आत्मसात करप म्हत्वाचें आसा. ताका लागून तरणाट्यांनी सेगीत शिकत रावचें अशें आवाहन राज्यपाल तशेंच गोंय विद्यापीठाचे कुलगुरू कुलपती अशोक गजपती राजू हांणी केलां. तुमची मायभास, संस्कृती, कामिली परंपरा, प्रादेशीक वळख विसरूं नाकात अशें राज्यपालान म्हळां. गोंय विद्यापीठाच्या 36व्या दिक्षांत सुवाळ्या वेळार ते उलयताले. ह्या वेळार उपकुलगुरू हरिलाल बिमेनन सुवाळ्याचे मुखेल सोयरे म्हण केंद्रीय विज्ञान आनी तंत्रज्ञान संचालयाचे सचीव प्राचार्य अभय करंदीकार तशेंच गोंय विद्यापीठाचे हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ही कार्यावळ बांबोळे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जाली. ह्या दिक्षांत सुवाळ्यांत 15,036 विद्यार्थ्यांक पदवी, 2,176 पदव्युत्तर डिग्री, 138 विद्यार्थ्यांक भांगरा पदक जाल्यार 129 जाणांक डॉक्टरेट पदवी फावो जाल्या अशी माहिती प्राध्यापक हिरालाल मेनन हांणी दिल्या. तुमच्या गिन्यानाचो शिक्षणाचो उपेग विकसीत भारत करपा खातीर करात. भारतात अपेक्षीत सकारात्मक बदल घडोवन हाडप तरणाट्यांच्या हातांत आसा अशें मत ह्या वेळार प्राध्यापक अभय करंदीकार हांणी व्यक्त केलां. नवें नवें शिकून घेवपाची इत्साशक्त सदांच मतींत दवरात अशें तांणी म्हळें. साखळी नगरपालिका वाठारांतल्या सगळ्या आप वावुरपी संस्थांची एक खास कार्यावळ साखळी रविंद्र भवनांत घडोवन हाडल्या. ह्या सुवाळ्याक साखळेचे आमदार आनी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, साखळेच्यो नगराध्यक्षा सिद्धी परोप, उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकार हजर आसतले. हे कार्यावळीक आप वावुरपी संस्थांनी हजर रावचे अशें आवाहन आयोजकांनी केलां. दिवचल सरवणच्या फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स आनी कल्चरल क्लबान आयोजित केल्ल्या अखिल गोंय व्हॉलीबॉल लीग 2026 सर्तीचें उक्तावण मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेन शेट हांच्या हस्तुकीं जालें. ह्या सुवाळ्याक तांचे वांगडा कारापूर सरवण जिल्ला पंचायत वांगडी महेश सावंत, थळावे सरपंच, उपसरपंच, पंच हाजीर आशिल्ले. ह्या सुवाळ्यांत उलयतना आमदार शेट हांणी सांगलें की खेळ भावनेंतल्यान खेळगड्यांनी सर्तींत वांटेकार जावपाक जाय. फाटलीं कितलींशींच वर्सां सरवणची ही संस्था व्हॉलीबॉल सर्त आयोजीत करता, हाका लागून तांणी सरवण फ्रेंड्स क्लबाक परबीं पेटयली. 2026 ते 2047 ह्या काळांत भारताच्या उदरगतीचो विचार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सादर केल्लो अर्थसंकल्प विकसीत भारताची घटमूट बुनयाद रोवपी आसा अशें मत केंद्रीय बायलां आनी भुरगीं खात्याच्यो मंत्री अन्नपूर्णा देवी यादव हांणी व्यक्त केले. पणजे भाजप मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ती उलयताली. गोंयांक पर्यटन, सी फूड एक्सपोर्ट तशेंच शेतकी मळार केंद्रीय अर्थसंकल्पांत केल्ल्या तरतुदींचो फायदो जातलो असो विश्वास मंत्री अन्नपूर्णा यादव हिणें व्यक्त केला.
क्षेत्र को बढ़ावा देना, काजू कोको जैसे क्षेत्रों को बढ़ावा देना, यानी गोवा की अगर हम बात करें तो पर्यटन के क्षेत्र में भी गोवा को काफी से फायदा मिलेगा और उसके साथ साथ बेहतर ढंग से जैसे सी फूड एक्सपोर्ट के लिए ड्यूटी फ्री की बात की गई है, उसके साथ साथ वैल्यू कैप फ्री ऑन बोर्ड वैल्यू के लिए भी इसमें काफी सुधार किए गए हैं.
मेक इन इंडिया तशेंच आत्मनिर्भर भारत करपाच्या नदरेंतल्यान हो अर्थसंकल्प म्हत्वाचो आसा अशें तांणी म्हळें. ह्या अर्थसंकल्पांत बायोफार्मा, सेमीकंडक्टर मिशन 2.0, कापड निर्मिती, एआय, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरींग, लघु आनी सूक्ष्म उद्देग, भौशीक उपेगाची साधन सुविधांची उदरगत, लोकल फॉर ग्लोबल, शेतकी गांवगिरे वाठाराची उदरगत डेरी फिशिंग तशेंच हेर विशयांचो बारकायेन अभ्यास करून अर्थीक तरतुदी केल्यात. ताका लागून हो अर्थसंकल्प दूरदृश्टीन तशेंच विकासाक गती दिवपी तशेंच युवा शक्ती सशक्त करपी ह्युमन सेंट्रीक आनी सर्वसामान्यांच्या विस्वासाक पात्र थारिल्लो अर्थसंकल्प आसा अशें मंत्री अन्नपूर्णादेवी यादव हांणी म्हळें. गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे कडेन आपले ह्या भेटी दरम्यान उलोवप जाला. ह्या वेळार गोंयच्या बायल आनी भुरगी खात्याच्या कामाचो नियाळ आपणें घेतला. तातूंत अंगणवाडी केंद्र भुरग्यांक सरकारा कडल्यान दितात तो पुष्टीक आहार बिगर गोंयकारांक अंगणवाडी वरवीं केंद्र सरकारा कडल्यान दिवपी येवजण्यांच्या लावां विशीं चर्चा जाली अशी माहिती तांणी दिल्या. पणजी भाजपा मुख्यालयांत जाल्ल्या पत्रकार परिशदे वेळार गोंय भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे तशेंच भाजपाचे फुडारी एडवोकेट नरेंद्र सवयकर हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. उदरगतीचे बाबतींत दिवचल नगरपालिकेक गोंय राज्यांतली एक आदर्श नगरपालिका करपा खातीर आपूण सदांच कटिबद्ध आसा अशें मत खासदार श्रीपाद नायक हांणी उक्तायले. दिवचल नगरपालिकेक भेटयल्ल्या नव्या कोयर वाहू गाडयेच्या उक्तावणा सुवाळ्यांत ते उलयताले. हे वेळार दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, दिवचल नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय कुमार नाटेकार, उपनगराध्यक्ष दिपा पळ, नगरसेवक अनिकेत चणेकार आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या गाडयांचो उपेग दिवचल पालिका वाठार स्वच्छ दवरपा खातीर जातलो अशें मत आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी उक्तायलो. सांकवाळ हांगाच्या बिट्स बिलांनी शिक्षण संकुलांत बिट्स वेवस्थापनान आत्महत्या प्रतिबंध धोरण तयार करचें अशी सुचोवणी दक्षीण गोंय जिल्हो देखरेख समितीच्या तिसऱ्या बसकेंत केली. ही बसका दक्षीण गोंयचो जिल्होधिकारी एग्ना क्लेटस हांच्या येजमानके खाला जाली. फाटल्या आयतारा बिट्स पिलानीच्या सांकवाळ हांगाच्या संकुलांत एके 20 वर्साचे विद्यार्थिनीन आत्महत्या केली. ह्या फाटभुंयेर ही बसका पयली. ह्या बसकेंत दक्षीण गोंयचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, गोंय सरकारचे उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकार, बिट्स पिलानीचे डीन सुमन कुंडू तशेंच तांत्रीक शिक्षण, समाज कल्याण, भलायकी खातें, आदिवासी कल्याण खात्याचे अधिकारी आनी मुरगांवचे पुलीस उप अधिक्षक हजर आशिल्ले. ह्या वेळार बिट्स बिलानीचे दीन सुमन कुंडू हांणी विद्यार्थ्यांची मानसीक भलायकी बरी उरची हे खातीर बिट्स बिलानी संस्थेन फावो ते उपाय घेतल्यात. ह्या शिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करपा खातीर तज्ञांचो आसपाव आशिल्ले केंद्र सुरू केल्ले आसा. तेखेरीज विद्यार्थ्यांचेर ताण येवचो न्हय हे खातीर तांकां फावो त्यो खेळां सुविधा दिल्यात आनी वाचप घरूय सुरू केलां अशें तांणी सांगले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षे खातीर पुराय कॅम्पसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसयल्यात आनी हेर उपाय घेतल्यात अशेंय तांणी मुखार सांगले. गोंय पुस्तक महोत्सव एक बऱ्यांतलो बरो महोत्सव आसा आनी ताका सगळ्यांनी भेट दिवची असो उलो नामनेच्यो लेखिका प्राध्यापक माधुरी शांगबाग हांणी मारला. बायलांनी तर व्हडा संख्येन येवन हो पुस्तक महोत्सव पळोवचो, आपल्या आवडीची पुस्तकां विकत घेवची अशें तांणी मागलां.
गोव्याला येऊन हे प्रदर्शन बघणं हा एक फार छान अनुभव आहे. प्रदर्शनामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना आकर्षक वाटतील अशा पद्धतीने खूप स्टॉल्स मांडलेले आहे. त्या विषयावरती पुस्तकं इथं भरपूर प्रमाणात अनेक सकाशकांची उपलब्ध आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि दासपणा नव्या पिढीमध्ये येतोय, जेन झी असं म्हणणाऱ्या पिढीत येतोय, तो जर पुनर्स्थापित करायचा असेल तर अशा पुस्तक प्रदर्शनांना मुलांनी आणि तरुणांनी आणि विशेषतः घरी राहणारे अर्थशून्य सिरियल्स बघण्यात पुस्तकांकडे बळावं.
मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आनी कामगार महसूल तशेंच कोयर वेवस्थापन मंत्री आतानासियो मोन्सेरात हांच्या उपस्थितीत विज्ञान मंथन ह्या अभिनव शिक्षणीक उपक्रमाच्या लोगोचे अनावरण जाले. ह्या वेळार मुख्याध्यापक विशाल गजानंद सिग्नापूरकर आनी तांच्या वांगड्यांची उपस्थिती आशिल्ली. शाळा, कुटुंब आनी समाज हांकां एकठांय जोडून वैज्ञानीक दृश्टीकोन आनी कुतुहल वाडोवप हे विज्ञान मंथना ह्या नव्या शिक्षण मॉडेलाचे मुखेल उद्दिष्ट आसा. विज्ञान मंथन हो भारतीय ज्ञान परंपरेकडे जोडिल्लो प्रत्यक्ष अणभवाचेर आधारीत विज्ञान शिक्षणाचो सर्वसमावेशक जनजागृती उपक्रम आसा. शाळा, कुटुंब आनी समाज ह्या तीन पांवड्यार उपक्रम राबोवपाक तो विज्ञान सेतू, विज्ञान खिडकी आनी विज्ञान महोत्सव ह्या तीन स्तंभांनी उबारिल्लो आसा. भारत आनी श्रीलंका संयुक्तपणान आयोजीत करपी आयसीसी दादल्यांच्या टी20 विश्वचषक क्रिकेट 2026 करंड सर्तीक आज सुरवात जाली. पाकिस्तान आनी नेदरलँड्स हांच्या मदली सुरवातीची मॅच कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबात जाली. दुसरी मॅच दनपारा 3 वरांचेर कोलकाता हांगाच्या इडन गार्डन्सात वेस्ट इंडीज आनी स्कॉटलँड पंगडा मदी जाली. जाल्यार आतां भारत आनी युएसए पंगडा मदी मुंबयच्या वानखेडे मैदानाचेर मॅच सुरू आसा. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 21.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुकें आनी वताळ आसतलें. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मनशाचें शिक्षण केन्नाच सोंपना. पुस्तकी शिक्षणा परस काळा प्रमाण नवें नवें शिक्षण आत्मसात करप म्हत्वाचें आसा. ताका लागून तरणाट्यांनी सेगीत शिकत रावचें अशें आव्हान गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी केलां. 2026 ते 2047 ह्या काळांत भारताच्या उदरगतीचो विचार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सादर केल्लो अर्थसंकल्प विकसीत भारताची घटमूत बुनयाद रोवपी आसा अशें मत केंद्रीय बायलां आनी भुरगीं खात्याचे मंत्री अन्नपूर्णा देवी यादव हिणें व्यक्त केलां. आनी भारत श्रीलंका संयुक्तपणान आयोजित करपी आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वचषक क्रिकेट करंड सर्तीक आज सुरवात जाली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां आयकता सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.